जी, प्रादेशिक खबर विभागावर वी मोनाली प्रभू तुमका राष्ट्रीय खबर देता। मुखेल खबरो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन व्हिएतनामचे प्रधानमंत्री फाम मिन चीन हांचे बरोबर द्विपक्षीय उलोवणी करतले। भारत चीन शीम सल्ला मसलत आनी समन्वय कार्य यंत्रणा डब्ल्यूएमसीसीची तिसावी बसका काल नवी दिल्लीन जाली। केरळांतल्या वायनाडान व्हड प्रमाणान पाळसण कोसळिल्ल्यान मरण आयिल्ल्यांचो आंकडो 250 वयर पावला। केंद्रीय अर्थसंकल्पान वाढ, रोजगार, कल्याण, भांडवळी गुंतवणूक आनी वित्तीय एकत्रीकरण यासारख्या प्राधान्यामदी बरो समतोल साधला अशे अर्थमंत्री निर्मला सीतारामन हाणी सांगला। भारतीय हवामान खात्यान फुडल्या 5 दिसांत देशाच्या पूर्व, पश्चिम, मध्य, दक्षिण, द्विकल्प आनी ईशान्य वाठारांनी सामको उटंगाराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला। दादल्यांच्या क्रिकेटान फायच्यान सुरू जावपी 3 मॅचीच्या 1 दिसाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट माळेंत भारत श्रीलंका आड खेळटलो। आता पुराय खबरो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन व्हिएतनामचे प्रधानमंत्री फाम मिन चीन हांच्या बरोबर द्विपक्षीय उलोवणी करतले। दोनी फुडाऱ्यांमदी जाल्ले चर्चे उपरांत कितलेशेच कबलातीचेर सयो जावपाची शक्यताय आसा। तशेंच प्रधानमंत्री चीन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आनी उपराष्ट्रपती जगदीप धनकर हांची भेट घेतले। व्हिएतनामचे प्रधानमंत्री मंगळारा 3 दिसांच्या राज्यभेटेर भारतान पावले। केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री पवित्रा मार्गरिटा हांणी तांकां विमानतळार येवकार दिलो। मोदी हांच्या आमंत्रणाचेर प्रधानमंत्री चीन भारताक भेट दितात। तांचे बरोबर साबार मंत्री, उपमंत्री, वेवसायीक फुडारी हांचो आसपाव आशिल्ले उंचेल्या पांवड्यावेले शिष्टमंडळ आसा। भारत चीन शीम सल्ला मसलत आनी समन्वय कार्य यंत्रणा डब्ल्यूएमसीसीची तिसावी बसका काल नवी दिल्लीन जाली। या बसकेन परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव उदेन दाशिया, गौरांगलाल दास हांणी भारतीय शिष्टमंडळाचे फुडारपण केले। चीनी प्रतिनिधी मंडळाचे फुडारपण चीनी परराष्ट्र मंत्रालयाचे शिमो आनी महासागर विभागाचे महासंचालक हाँग लियांग हांणी केले। हालीच आस्ताना आनी व्हिएतनामान जाल्ले बसकेन दोनी परराष्ट्र मंत्र्यांमदी चर्चा जाले उपरांत दोनी वटांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचेर सध्याच्या परिस्थितीचो नियाळ घेतलो अशें परराष्ट्र मंत्रालयान आपल्या निवेदनांत म्हळां। केरळांतल्या वायनाडान व्हड प्रमाणान पाळसणां कोसळिल्ल्यान मरण आयिल्ल्यांचो आंकडो 250 वयर पावला। काल बादित वाठारांतल्यान 189 जाणांक सुरक्षीतपणान भायर काडल्याचें भारतीय लष्करान सांगला। आज सकाळच्या अत्तमाला, मुंडक्कय आनी चुरालमाला हांगा बचाव पंगडांनी सोद मोहीम सुरू केल्या। तातूंत प्रत्येकी एक श्वान पथकाचो आसपाव आसा। चुरालमाला हांगाच्या वाळाचेर 190 फूट लांब पुलाचें बांदकाम काल राती मेरेन चालू आशिल्ले, आज दनपार मेरेन ते पुराय जातले। लोकांक अवजड यंत्र सामग्री आनी हेर सामग्री पाळसणां कोसळिल्ल्या वाठारांनी व्हरपा खातीर हो पूल म्हत्वाचो आसा। केरळचे मुखेलमंत्री पिनाराय विजयन आज सकाळी वायनाड जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वपक्षीय बसकेचे अध्यक्षपद करतले। बसके आदी ते अधिकाऱ्यांकडे परिस्थितीचो आढावो घेतले। केंद्रीय अर्थसंकल्पान वाढ, रोजगार, कल्याण, भांडवळी गुंतवणूक आनी वित्तीय एकत्रीकरण यासारख्या प्राधान्यांमदी बरो समतोल साधला अशें अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी सांगला। त्यो काल राज्यसभेत केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 विशीं जाल्ले चर्चेन जाप दितना उलयताल्यो। सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास या बोधवाक्याचेर सरकाराचो विश्वास आसा अशें सांगून अर्थसंकल्पान सहकारी संघराज्याक अखंड आधार दिवपाचो प्रस्ताव दिला हाजेर अर्थमंत्र्यांनी भर दिलो। शेती क्षेत्रांतल्या वाटपांत कपात केल्ल्याच्या विरोधकांनी केल्लो आरोप तांणी न्हयकारलो। शिक्षण, रोजगार आनी कुशळताय हांचे खातीर 1.48 लाख कोटी रुपयांची तरतूद केल्ल्याची माहिती तांणी दिली। ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात। गृहनिर्माण आनी शारी वेव्हार मंत्रालयाच्या कामकाजाचेर काल राज्यसभेत चर्चा जाली। सभाघरांत चर्चा सुरू करतना भाजपचे घनश्याम तिवारी हांणी विकसीत भारताचे ध्येय साध्य करपा खातीर शारांचो विकास करपाची गरज आसा हाचेर भर दिलो। काँग्रेसचे अजय माकन हांणी शार उदरगती खातीर मेळपी वाटप जीडीपीच्या 0.60% वेल्यान 1.1% मेरेन वाडोवपाचेर भर दिलो। या चर्चेन एआयटीसीचे जवाहर सरकार, वाईएसआरसीपीचे मेधा रघुनाथ रेड्डी, डीएमकेचे आर गिरीराजन, बीजेडीचे मुजीबुल्ला खान, एआयएडीएमकेचे डॉ एम थंबीदुराय, काँग्रेसचे नीरज डांगे, सुमित्रा बाल्मिकी आणि भाजपचे मिथिलेश कुमार आणि आपचे विक्रमजीत सिंग साहनी यांच्यासहित हेर वांगड्यांनी वाटो घेतलो. रेल्वे मंत्रालयाच्या 2024-25 वर्षाच्या अनुदानाच्या मागण्यांचेर काल लोकसभेत चर्चा झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फुडारपणाखाला रेल्वेन अभूतपूर्व उदरगत झाल्या आणि प्रकल्पांचेर काम नेटान चालू असा असे भाजपच्यो संध्या रे हांणी चर्चेन वाटो घेतना सांगले. रेल्वे हे सामान्य लोकांचे येरादारीचे मुखेल साधन आशिल्ल्यान ताजे चड लक्ष दिवपाक जाय असे आरसीपीचे एन के प्रेमचंद्रन हांणी म्हळे. तशेच रेल्वे खातीर स्वतंत्र अर्थसंकल्पाची मागणी तांणी केल्या. भारत 6 ऑगस्टच्यान तामिळनाडूच्या सुलारान 2 टप्प्यांनी पहिलो बहुराष्ट्रीय हवाई सराव तरंग शक्ती 2040 घडोवन हाडटलो. या सरावान सुमार 30 देश वाटो घेतले आणि 30 देशांपैकी 10 देश आपल्या झुजारी विमानासहित या सरावान वाटो घेतले. या सरावाक लागून भारताक आपली संरक्षण क्षमता दाखोवपाची संद मेळटली आणि तशेंच सहभागी सैन्याक परस्पर समन्वयान कार्यावळी वाढोवपाक एक मंच मेळटलो. सरावाचो पहिलो टप्पो तामिळनाडूंतल्या सुल्लर हंगा 6 ते 14 ऑगस्ट मेरेन आणि दुसरा टप्पो राजस्थानातल्या जोधपूर शहरात 29 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर मेरेन जातलो असे वायुसेनेचे उपप्रमुख एअर मार्शल ए पी सिंग आणि काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेन सांगले. या सरावांत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, स्पेन, संयुक्त अरब अमिरात, ब्रिटन, अमेरिका, सिंगापूर सहित 10 देश आपल्या विमानांसहित आणि 18 देश निरीक्षक वाटो घेतले असे त्यांनी सांगले. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयान काल जाहीर केल्या आकड्याप्रमाण कोळसो, शिमीट, टिके आणि वीज या क्षेत्रांचा आसपाव आशिल्ल्या 8 मुळाव्या उद्योगांनी फाटल्या वर्षाच्या जून महिन्याच्या तुळेन अनुजूनात 4 टक्क्यांनी वाढ झाल्या. कोळसो, वीज, सैमीक वायू, तिके, सारेन, शिमिटाच्या उत्पादनात जून 2024 वर्षा सकारात्मक वाढ झाल्या असे मंत्रालयान अधिकृत निवेदनात सांगला. आयएमडी म्हळ्यार भारतीय हवामान खात्यान फुडल्या 5 दिसांत देशाच्या पूर्व, पश्चिम, मध्य, दक्षिण, द्विकल्प आणि ईशान्य वाठारांनी सामको उटंगाराचा पाऊस पडपाचा अदमास उक्तायला. शेनवारा मेरेन मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कोकण, गोय आणि गुजरातान सामको घोग्यांनी पाऊस पडपाची खूप शक्यता असा असे आयएमडीन सांगला. भारतीय हवामान खात्यान शिटकावणी जारी केल्या. आयच्यान खासा करून कोकण वाठार, पुणा, कोल्हापूर हंगा सामको घोग्यांनी पाऊस पडपाचा अदमास उक्तायला. या वाठारांनी पावसाचो नेट वाढपाची शक्यता असा. आयएमडी प्रमाण पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणा, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांनी येत्या त्या दिसांनी गडगड आणि जोगला मारून वादळी वाऱ्यासहित उटंगार ते अति उटंगाराचा पाऊस पडपाची शक्यता असा. दादल्यांच्या क्रिकेटान फाल्यांच्यान सुरू जावपी 3 मॅचीच्या 1 दिसाच्या आंतरराष्ट्रीय खेळा माळेन भारत श्रीलंके आड खेळटलो. पहिली वन डे मॅच कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमात जातली. हेर 2 मॅची 4 आणि 7 ऑगस्टाक जातल्यो. सगळ्यो मॅची भारतीय वेळाप्रमाण दनपरा 2:30 सुरू जातल्यो. निमाणे पोतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत व्हिएतनामचे प्रधानमंत्री फाम मिन चीन हांचे बरोबर द्विपक्षीय उलोवणी करतले. केरळातल्या वायनाडान व्हडा प्रमाणात पाळसणां कोसळिल्ल्यान मरण आयल्यांचो आकडो 250 वयर पावला. केंद्रीय अर्थसंकल्पान वाढ, रोजगार, कल्याण, भांडवली गुंतवणूक आणि वित्तीय एकत्रीकरण यासारख्या प्राधान्यांमध्ये बरो समतोल साधला असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी सांगला. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 5 दिसांत देशाच्या पूर्व, पश्चिम, मध्य, दक्षिण, द्विकल्प आणि ईशान्य वाठारांनी सामको उटंगाराचा पाऊस पडपाचा अदमास उक्तायला.